अध्याय सातवां श्लोक एकोणीसावा। बहूनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः। जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावोनी आला पाडी सद्वासनेची या। मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलूनी आणि जन्मशतांचा वाहतवणा तेवीची आशेची या न लेची वाहणा तेथ फल हेतूचा उगाणा कवणू चाळी। ऐसा शरीर संयोगाची ये राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली। तैसीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची ये दिथी। ते वेळी जयाकडे वासप आहे तेवता मीची तया एकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया। हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचोनी नाही जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे। म्हणवनी असो हे इयापरी तो देखे ज्ञानाची वाखारी तेणे संसर लेनी करी आपू विश्व। हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा घेतला भावो म्हणवनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची। जयाची ये प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धरुधरा दुर्लभुवाथी। येर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। यम म्हणजे मानसिक व्रत जी संयम प्रधान म्हणून सांगितलेली आहेत। पतंजली महामुनींनी ध्यानाच्या किंवा योगाच्या अभ्यासाकरता आवश्यक म्हणून ज्याचं प्रतिपादन केलं ती आपण मागच्या वेळेला पाहिली। नियम म्हणजे कायिक आणि वाचिक व्रत त्याला नियम असं सांगितलं। हे नियम देखील पाच पतंजलींनी सांगितले। शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे हे पाच नियम आहेत। याला कायिक आणि वाचिक व्रत असं म्हणण्याचं कारण असं की ही प्रत्यक्ष देहानी इंद्रियांनी आचरणीय अशी आहेत आणि जे पाच यम सांगितले जे मागच्या वेळेला आपण पाहिले तर ते मनानी आचरणीय असे आहेत। ती मानसिक व्रत म्हणून सांगितलेली आहेत। अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही मनपूर्वक आचरण्याची अशी आहेत। प्रत्यक्षतः मनपूर्वक किंवा मनात असलेलं सत्य मानसिक व्रत म्हणून असलेलं सत्य आणि वाचेचं सत्य याच्यामध्ये एखाद वेळेला फरक पडेल। त्याच्याकरता नेहमी सांगितलं जाणारं उदाहरण म्हणजे कसाई गायीच्या माग धावत आलेला आहे, गाय पुढे पळून गेली आणि त्यांनी तुम्हाला विचारलं की गाय कोणत्या दिशेला पळून गेली, तर तुम्ही गाय ज्या दिशेला गेली त्याच्यापेक्षा भलतीच दिशा दाखवली तरी ते सत्याचं परिपालन झालं. अंतिमतः सत्य असणारी जी गोष्ट आहे तर ती यम या नावाने सिद्ध होते, म्हणून ती मानसिक व्रत सांगितलेली आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही मात्र केवळ मानसिक नसून प्रत्यक्षतः देखील आचरण्याची आहेत. शौच म्हणजे आपला देह, इंद्रिय, शरीर आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवणे, निर्मळ ठेवणे. तसं वाणी देखील शुद्ध असणं आणि शुद्ध तऱ्हेनेच वापरणं. कित्येक शब्द असे आहेत की तुम्ही ते सहजगत्या वाटेल तसे बोलू शकता पण वाणीने न बोलणं. सज्जनांना, संतांना, किमान पक्षी सज्जनांना सभ्य समाजामध्ये वापरली जाईल अशीच वाणी कटाक्षानी वापरणं, त्याच्यापेक्षा वेगळे, ग्राम्य किंवा शिवीगाळ करणारे असे शब्द मुखामध्ये कधीही न येणं, प्रयत्नपूर्वक कटाक्षानी आणि चांगले शब्द निवडून बोलण्याचा अभ्यास करणं हे वाचिक शौच आहे. आणि समर्थांनी तर या शौचाबद्दल सदा दात घासोनी तोंडा धुवावे इथपासून परमार्थ सांगायला खरी सुरुवात केली. नख नेहमी काढलेली असावीत. अशा प्रकारे प्रत्यक्षतः शरीराची शुद्धी ही अशा करता मानसिक व्रत सांगितली नाहीत की आपल्याला कुठेही सुटका असायला जागा राहू नये. आम्ही मनाने शुद्ध असतो असं कोणी म्हणू शकेल? तसं नाही तर देह देखील शुद्ध असणं गरजेचं आहे, कारण चांगल्या समाजामध्ये, चांगल्या संस्कृतीमध्ये तुम्ही शुद्ध शरीराने, स्वच्छ अशा शरीरानेच वावरणं हे हितकारक आहे तुम्हाला आणि सर्वांना. संतोष याचा अर्थ न्याय, अशा प्रयत्नांनी जे मिळेल त्याच्यामध्ये आपला निर्वाह करणं, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये सुखे नैव राहणं, समाधानानी राहणं. सुखाची अथवा दुःखाची जी परिस्थिती वाट्याला आलेली असेल त्याचे सुखाचे आणि दुःखाचे कढ येत असताना संतोष ही भूमिका न सोडणं, आत पायाभूत अधिष्ठानभूत अशी संतोषाची स्थिती कायम असणं, वर झालेली हानी अथवा लाभ समजेल, शारीरिक अथवा मानसिक दुःख देखील टोचणी देईल पण बुडाशी संतोषाचा भाव असावा आणि संतोषाचंच वर्तन असावं. कोणी कोणी उद्वेग झाला म्हणून घरातच तोडफोड करतात. कशाही प्रकारे वर्तन करतात, गप्प बसून राहतात, दार लावून बसतात. अशा प्रकारचं वर्तन कदापि न करणं म्हणजे संतोष हा नियम सांभाळणं आहे. तप, ज्ञानेश्वर महाराजांनी तपाची व्याख्या करताना स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप असं सांगितलेलं आहे. स्वरूप प्राप्तीसाठी म्हणून प्राण, इंद्रिय आणि मन यांची आटणी करणं, आटणी करणं म्हणजे तापवल्यावर जसा पदार्थ आटतो तसं इंद्रिय, मन, प्राण यांची अटणी करणं जणू आपल्या स्वतःला प्रयोगावर ठेवलेलं आहे आपण आपल्या देहाला, आणि तास दोन तास प्राणांची अटणी करणं, ध्यानामध्ये प्राणांची अटणीच होत असते, तेवढ्या वेळपुरती इंद्रिय अजिबात न वापरणं, तसंच शीत उष्ण हवं नको अशा प्रकारची जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वांबद्दल सहिष्णू असणं, या द्वंद्वांपासून आपण नेहमीच वेगळे आहोत, आत्मस्वरूप आहोत असं लक्षात घेऊन द्वंद्व साम्य राखणं ही सहिष्णुता वाढवण्यासाठी आपली रसना आणि इंद्रिय ही ताब्यात ठेवणं म्हणजे तप। स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे प्रत्यक्षत संतांकडे जाणं, आपल्या पायांनी आपल्या देहाला चालवत नेणं, संतांच्या समोर जाऊन बसणं, त्यांच्या उपदेशाचं ग्रहण करणं, त्यांच्याकडून श्रवण करणं, त्या श्रवणातून नामाच्या ध्यानाच्या अशा साधनेकरता प्रवृत्त होणं, अद्वैत अशा वेदांता ची चर्चा ऐकणं, त्याच्यातून विवेक निर्माण होणं, अध्ययन करणं, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र, संत वाङ्मय अशा ग्रंथांचं अध्ययन करणं आणि त्यातून बुद्धीला सूक्ष्मता प्राप्त होणं, बुद्धीला सूक्ष्मता प्राप्त होणं याचा अर्थ परमात्म्यावर भरोसा राहणं, जो संसारावर असतो तो परमात्म्यावर राहणं। तसं स्वाध्यायामध्ये श्री हरीचं पवित्र पुण्यप्रद असं चरित्र, त्याचं श्रवण करणं, वाचन करणं, ते आवडायला लागणं, त्याने चित्तशुद्धी होणं हे स्वाध्याय, स्वाध्यायाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे। आणि शेवटचा नियम म्हणजे ईश्वर प्रणिधान, प्रत्यक्ष शरीरानी म्हणजे इंद्रियांनी भजन करणं, पूजन करणं, देवद्वारी नाचणं, तसं सर्व चराचर विश्व हे परमात्म तत्वानी भरून गेलेलं आहे, नटलेलं आहे अशा भावानी सर्वांशी प्रेमानी वर्तन करणं, ईश्वर भावानी वर्तन करणं, सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीनी करणं, आत हृदयात वसत असलेल्या परमात्म्याची अतिशय भक्तिपूर्वक आळवणी करणं, आणि अशी आळवणी करण्याचा प्राथमिक उपाय म्हणजे बाहेरची मूर्ती पूजा करणं, बाहेर मूर्तीला आळवणं, त्यामुळं हळूहळू वृत्ती अंतर्मुख होऊन तो परमात्मा अथवा ती आराध्य मूर्ती आत ही आहे अशी भावना निर्माण होऊन तशा प्रकारचं भजन पूजन करणं। अशा प्रकारचे पतंजलींनी सांगितलेले हे जे यम आणि नियम आहेत, हे यम नियम ध्यानाच्या अभ्यासाकरता योग्य बनवतात। शास्त्रीय साधनेमध्ये जल लिंग तप असं उपनिषद म्हणतात, त्या लिंग तपामध्ये शास्त्रीय उपासनेमध्ये या यम आणि नियमांना अतिशय महत्व आहे। या यम नियमांनी याच्या एका तारतम्यांनी केलेल्या आचरणामुळं जर काही होत असेल तर ती व्यक्ती परमार्थ करण्यासाठी अधिकाधिक तरल होते, त्याचं मन तयार होतं, त्याचं चित्त तयार होतं। तसं एका नैतिक आचरणामुळं समाजामध्ये देखील तो अप्रिय राहत नाही. समाजाकडून त्याला कोणताही विरोध होणं बंद होतं. मात्र हे जे यमनियम आहेत, हे यमनियम ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानेश्वर महाराजांना यमनियमांचा उल्लेख ज्ञानेश्वरीत केलेला आपल्याला भरपूर सापडतो. मात्र मूळ भगवद्गीतेमध्ये हे यम आणि नियम पतंजलींनी सांगितले तसे नाहीत. याचं कारण गीतेचा काळ हा पतंजलींच्या काळाच्याही आधीचा असल्यामुळं गीतेनी पतंजलींना अनुसरलं असण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळं गीतेनी आपल्या तऱ्हेने ध्यानाची सिद्धता होण्यासाठी म्हणून पूर्वतयारी कशी असावी याचं वेगळं विवरण केलेलं आहे. आणि हे ध्यान साधनेचे गीतोक्त यमनियमच समजा. त्याच्यामध्ये वैराग्य आणि अभ्यास हा भगवद्गीतेच्या दृष्टीने पूर्वतयारी असण्यासाठी असणारा एक यमनियमच आहे. सहाव्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो की मन हे अतिशय चंचल आहे, तसं फार घुसळण करतं, प्रमाथी बलवत दृढम, फार घुसळण मनामध्ये होते विषयांमुळं, आणि त्याला आवरण हे वायूला आवरण जितकं कठीण तितकं कठीण आहे. त्याच्यावर भगवंत उत्तरादाखल अर्जुनाला म्हणतात की तू म्हणतोस ते अतिशय सत्य आहे. मन हे निग्रह करण्यासाठी कठीणच आहे, तसं ते चंचल ही आहेच, पण त्याला अभ्यासाने आवरता येतं आणि वैराग्याने त्याला आवरता येतं. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य मन आवरण्यासाठी हे दोन जालिम उपाय आहेत असं भगवंत सांगतात. मनाचा स्वभाव हा चपळच आहे, चंचलच आहे. मन एका क्षणामध्ये जर आपल्या स्वरूपाच्या जवळ आहे असं वाटेल तोपर्यंत ते कुठेही त्रिभुवनात हिंडून येतं. याचं कारण मन मुळातच रजोगुणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रिय आणि बुद्धी माझारिली या संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे जे असं मनाचं वर्णन केलेलं आहे. वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव जिये संगे जीव दशा वस्तू. प्रत्यक्षत परमात्मा असलेला ज्याच्या संगतीमुळं वस्तू असणारा हा जीवदशेला येतो, वस्तुत परमात्मा असणारा. आणि अशा प्रकारे रजोगुणी असं मन इंद्रिय आणि बुद्धी या दोघांनाही प्रभावित करतं, कारण दोघांच्याही सांध्यावर ते बसलेलं आहे. आणि जेव्हा ते इंद्रियाला प्रभावित करतं तेव्हा ते विषयाकडे आकृष्ट होतं आणि त्याचा परिणाम इंद्रियांवर होतो. जसं चिंच दिसली की तोंडाला पाणी सुटावं. शाळेच्या बाहेर तर चिंच अगदी हमखास विक्रीला ठेवलेले असतात. इंद्रिय मुळातच जड असतात, मनामुळे ती एकदम चेतन होतात. जे ज्या इंद्रियांचं सहाय्य घेऊन आपण ध्यानाला बसणार असतो तर त्या इंद्रियांना भडकवण्याचं काम किंवा वाहवत नेण्याचं काम मन करतं. तसं मनामुळे बुद्धी देखील चलित होते. बुद्धी मूळ निश्चयात्मक सांगितलेली आहे, पण बुद्धीचा हा निश्चयात्मक असा भाव मनाच्या नादी लागल्यामुळेच बिघडतो. त्यामुळे आत्म्याचा प्रकाश ज्या बुद्धीमध्ये समजणार ती बुद्धी अगदी निकामी होऊन जाते, निरुपयोगी होऊन जाते. अशा प्रकारे एका बाजूला रजोगुणामुळे इंद्रियांना ती विषय सेवना करता म्हणून प्रेरित करते, आणि दुसऱ्या बाजूला बुद्धीला विषय सेवन करण्याच्या दृष्टीने मोहित करते. ध्यान साधनेच्या वेळेला निदान ध्यानाच्या वेळेला, इतर वेळेला तर हवाच, पण ध्यानाच्या वेळेला संपूर्ण वैराग्याचा भाव धरणं गरजेचं आहे. ध्यानाच्या वेळेला कोणताही विषय हा महत्वाचा नाही हे समजलं पाहिजे. हे जर समजलं नाही तर ध्यान करणाऱ्या साधकाचं ध्यान नीट होत नाही, तो लवकर उठतो. जर विषयाची आठवण झाली, कर्मांची आठवण झाली, तर असं म्हणतो की आज ध्यान न, आज 20 मिनिटच करू, आज थोडा वेळ करू. याच कारण तो चलित होतो मनामुळं आणि विषयांमुळं, तो चलित होतो आणि आपला नियम सोडायला सहज प्रवृत्त होतो. तो असं म्हणतो थोडा वेळ पण चांगलं करू. त्याच्यासाठी खर तर इतर वेळेला देखील वैराग्यशीलच असावं. आवश्यक तेवढे विषय मी पुरवेन आणि बाकीचे विषय मी पुरवणार नाही, अशा प्रकारची भूमिका हवी, साधक जागृत हवा असं भगवद्गीता सांगते. ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेत अनिष्ट विषय वर्ज जर केले तर ध्यानाच्या वेळेला मात्र कटाक्षानी बाकीच्या विषयांपासून आपल्या स्वतःला दूर ठेवणं तसं शक्य देखील होऊ शकतं. संयमित वर्तन हा एकूणच साधकाच्या जीवनाचा आधार असावा. त्या तऱ्हेने भगवंतांनी 4th अध्यायामध्ये जी विविध प्रकारची विकर्म सांगितली, त्या विकर्मांमध्ये श्रोत्रादीन विषयानान्ये संयमाग्निषु जुह्वती असं सांगितलं. जे श्रोत्र आदी सर्व इंद्रियांना काही काळ पूर्णपणाने विषयांपासून निरोध अथवा पूर्णपणाने विषयांची ताटातूट असा संयमाग्नी सांगितला, तो ध्यानाच्या वेळेला निश्चित शक्य आहे. स्वामीजी याबाबत असं सांगत असत, सकाळी उठल्यापासून ध्यान, स्नान, पूजा होईपर्यंत, पूजा करून आपण काय न्याहारीला बसू तोपर्यंत संपूर्ण मौन असावं असं स्वामीजी प्रवचनांमध्ये उपाय सांगत असत. आपल्याला आठवत असेल स्वामीजींची प्रवचन ज्यांनी ऐकली त्यांना आठवत असेल, ते असं म्हणत असत, सकाळी उठल्यापासून ते न्याहारीच्या वेळेपर्यंत मी अजिबात बोलत नाही. याला काही काळ पूर्णपणाने इंद्रियांचा निरोध करणं असं म्हणतात. अशा प्रकारे सगळ्या इंद्रियांचा युक्तीने एकूणच एका दिवसामध्ये पण काही काळ पूर्ण निरोध करायला शिकलं पाहिजे. भगवंत अजून एक उपाय सांगतात की शब्दादीन विषयानान्ये इंद्रियाग्निषु जुह्वती. जे शब्द आदी जे विषय आहेत ते इंद्रिय वापरणार, तर इंद्रिय हाच जणू एखादा अग्नी, म्हणजे इंद्रियांचा सदुपयोग करणं. कान ऐकणार तर कानाचा सदुपयोग करणं, डोळे पाहणार डोळ्यांचा सदुपयोग करणं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गान. अशा प्रकारे सर्व इंद्रिय जी आहेत, भगवंत असं म्हणतात की या शब्दादी असे जे सर्व विषय आहेत त्या विषयांना जणू इंद्रिय रूपी अग्नीमध्ये टाकणं आणि त्यांचा अतिशय सदुपयोग करणं, कामना वाढवणाऱ्या विषयांकरता इंद्रियाग्नी हा शब्द भगवंतांनी वापरला. हे भगवंतांचे यमनियम आहेत. योगशास्त्रातील यमनियमांच्या बरोबरीने वैराग्याची अशा प्रकारची आठवण ही साधकाने ठेवत जावं. आपण या दोन्ही काळाच्या पुढचे असल्यामुळं आपल्याला पतंजलींच्या यमनियमांचाही उपयोग आहे आणि भगवद्गीतेच्या यमनियमांचा देखील आपल्याला उपयोग आहे. आपण जास्त बेनिफिटेड आहोत असं समजा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी यमनियमांची या वाटा न वचिजे, कही वैराग्याची से न करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. अशा प्रकारे यया झालिया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. जर कधीच युक्तीची कांबी लागली नाही, परिमाण मिळालं नाही, तर ते ध्यानामध्ये निश्चळ होईलच कस. म्हणून मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी, मग नोहे कैसा पाहो, मग कसं होत नाही बघू बर. जेणेकरून मनाचा निग्रह होईल असा काही उपाय तर कर, मग ध्यान लागत नाही कसं ते बघू. मनाचा विषय सेवनाविषयी अशा प्रकारे वैराग्याचा निग्रह होऊन ते मन योगाभ्यासाला लागावं. अशा अभ्यासाच्या बळाने ध्यान हे साधेलच साधेल. अशा प्रकारे वैराग्य त्याच्या बरोबरीने भगवंतांनी अभ्यास हाही एक यमनियमाचा भागच सांगितलेला आहे. वैराग्याचा ज्याला आधार प्राप्त झाला त्यांनी तो आधार वैराग्याचा सांभाळून ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करावी. पाचव्या अध्यायामध्ये तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन, असं भगवंत म्हणतात. या वैराग्याच्या आधारा सकट जो ध्यानाचा अभ्यास करतो त्या अभ्यासाने त्याला अप्राप्त असं काहीही राहत नाही. भगवंत म्हणतात, अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एक जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही. अभ्यास याचा अर्थ तीच गोष्ट रोज पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. एकदा केलेल्या गोष्टीला अभ्यास म्हणत नाहीत. आवृत्ती ही असकृत उपदेशात उपदेशाची पुन्हा पुन्हा आवृत्ती करणं म्हणजे अभ्यास. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षामध्ये विहार करू शकतात. वाघ सिंहासारखे हिंस्र पशु पण अभ्यासामुळं निरुपद्रवी करता येतात. वाघासारखे सिंहासारखे प्राणी सर्कशीमध्ये एवढ्या एवढ्या स्टूलावर बस म्हटलं की बसतात, उठ म्हटलं की उठतात. हा सगळा अभ्यासाचा परिणाम आहे. अभ्यासाने विष पचवता येतं. रोज जर एखाद्याला ठराविक मात्रेमध्ये विष देऊन त्याची मात्रा वाढवायला लागली तर तो विष पचवायला देखील शिकतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समुद्रातून चालत जात आहेत असं म्हणतात. म्हणजे ध्यान तर किती सोपं आहे असं त्यांना सांगायचंय. अफाट वाघ ब्रह्म हे अभ्यासाने आपलं असं करता येतं. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर ऐसे नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मीळ, असं भगवंत म्हणतात. रोज नित्य नेमानी अभ्यास करत जावा. ध्यान सिद्ध होण्यासाठी नित्य नेमानी निरंतर ध्यान हे करत राहिलं पाहिजे. अभ्यास हा परवलीचा शब्द आहे. स्वरूपानंदांचे सद्गुरु गणेशनाथ महाराज आपण नेहमी ऐकतो, ते असं म्हणत असत की काय, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, जितकी भक्ती तितकी प्राप्ती, असं म्हणत असत. अशा प्रकारचं वैराग्य आणि अभ्यास याच्या बरोबरीने भगवंतांनी ध्यान सिद्ध होण्यासाठी किंवा साधण्यासाठी, ध्यानाची युक्ती जमण्यासाठी सांगितलेल्या ज्या पूर्वतयारीच्या गोष्टी आहेत त्याच्यात अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे युक्त आहार आणि युक्त विहार. युक्त आहार म्हणजे अतिशय युक्तीनी किंवा परमात्मा स्वरूपाशी युक्त होऊन किंवा संयमानी. या युक्त या शब्दाचे बरेच अर्थ निष्पन्न होतात आणि भगवद्गीतेमध्ये अनेक अंगांनी ते आलेले आहेत. ध्यानयोगाच्या अभ्यासाची ही पूर्वतयारी आहाराशी संबंधित आहे. 17व्या अध्यायामध्ये आहाराचा फार सांगोपांग विचार भगवंतांनी मांडला. साधकाचा आहार कसा असावा, तर सात्विक आहाराचं जे वर्णन तिथं केलेलं आहे तसा असावा. त्याच्यापेक्षा वेगळा आहार साधकाचा असणं अपेक्षित नाही. त्याच्यामध्ये त्यांनी आहार हा रसाळ रसयुक्त पाहिजे, तसं मधुर पाहिजे. म्हणजे फळ विविध रसांनी परिपूर्ण असा आहार जर असेल तर ध्यानाकरता जे स्वाभाविक भाव उत्पन्न होणं गरजेचं आहे तर ते शरीरात टिकून राहतात. आहार स्निग्ध असावा, सात्विक असावा. असं असल्यामुळं आहार घेणाऱ्याचं जे चित्त आहे ते सहजच स्थिर आणि शांत राहायला मदत होते. आपण जो आहार घेऊ तो स्वयंपाक देखील आपल्या घरातच आपल्या मातोश्रींनी, आपल्या पत्नीनी, आपल्या भगिनींनी, असा कोणीतरी केलेला असावा. स्वच्छता शुचिर्भूतता सांभाळून केलेला आहार फक्त घरातच शक्य आहे, बाहेर नाही. साधकांनी तो सेवन करताना अतिशय प्रसन्न आणि शांत चित्तानी तो घ्यावा, हरिस्मरणपूर्वक घ्यावा. चित्तवृत्ती प्रसन्न असावी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. या अन्नामुळे माझ्या शरीराचं, पेशींचं, आज ज्या नाड्या आहेत, अस्थी आहेत, मज्जा आहेत, स्नायू आहेत, या सर्वांचं पोषण होणार आहे. हे अन्न मला उपकारक आहे. हे अन्न सेवन केलं तर मी साधनेकरता टिकून राहीन, मग ब्रह्मपद प्राप्ती. असं असल्यामुळे मुळात हे अन्न ही ब्रह्मस्वरूप आहे, अशी कोणती भावना अतिशय आदरपूर्वक अशी अन्नाविषयी असावी. मी याविषयी वाचत असताना मला असं आढळलं की कोणी कोणी असं म्हटलंय की आवडीनिवडी न ठेवता आहार सेवन करावा. काही अंशी हे प्रकृतिगत आहे, पण सरसहा आवडीनिवडीचं आपल्या कौतुक असू नये हे तितकंच खरं आहे. आपल्या भोजनात आपण ईश्वराची कृपा पाहावी. आपण मिळवतोय आणि आपण जेवतोय अशा प्रकारचा भाव असला तर तसं मन जडच होतं. ईश्वराच्या कृपेने अन्न मिळत आहे अशा प्रकारचा भाव धरावा आणि ईश्वराचा प्रसाद समजूनच त्याचं सेवन करावं. या सगळ्याला मिळून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आहार तरी सेवीजे परी युक्तीचे नि मापे मवीजे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आहाराबरोबर विहार देखील युक्त असावा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जसे आहाराचे बरे वाईट संस्कार आपल्यावर होतात, अन्नाचे ज्याच्या हातून अन्न बनवलं गेलेलं आहे त्याच्या भावनेचे, ज्या मनस्थितीमध्ये अन्न खाल्लं गेलेलं आहे त्या मनस्थितीमुळं, आवडीनिवडीमुळं, स्वादवृत्ती हा एक अडथळाच राहतो. सात्विक शुचिर्भूत आणि चांगल्या भावनेने केलेला ईश्वर प्रसाद म्हणून ग्रहण केलेला, आवडनिवड बाजूला सारून केलेला आणि अन्नाकडं पूर्ण ब्रह्म आहे हे अशा भावनेने केलेला आहार आपलं चित्त प्रसन्न शांत राखून ईश्वर स्मरणपूर्वक आवश्यक तितकाच परिमित असा आहार म्हणजे युक्तीचा आहार जर असेल तर साधकाला त्याचा ध्यानाकरता उत्साह टिकून राहण्यासाठी जडत्व निघून गेल्यामुळं तसंच बुद्धीला आलेलं मांद्य देखील नाहीस झाल्यामुळं एका तरतरीत भावनेने तो ध्यानाला बसण्याची शक्यता असते. त्याची चित्त वृत्ती सहज सात्विक अशी राहिल्यामुळं साधनेवर अतिशय अनुकूल असा परिणाम होतो. भारतीय आहार शास्त्र हे केवळ भोजनापुरतं मर्यादित नाही. भारतीय आहार शास्त्राप्रमाणे जसा मुखावाटे सेवन केलेला आहार म्हणजे अन्न हा प्रमुख आहार आहेच, त्याप्रमाणेच आपली सगळी इंद्रिय आहारच सेवन करत असतात असं समजलं जातं. म्हणजे डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक गंध घेत, हात हाताच्या संदर्भात काम करत असतात, पाय चालण्याचं कर्म करत असतात, जिभेनी बोलण्याचं कर्म होतं. या सर्व कर्मांचा कर्म करणाऱ्याच्या अंतःकरणावर देखील परिणाम होतो, त्याच्या चित्तावर परिणाम होतो आणि हा देखील आहारच समजलेला आहे. त्या त्या इंद्रियांचा हा आहार असून या आहाराचा आपल्या अंतःप्रवृत्तींवर परिणाम होतो. म्हणून तुम्ही भलतं सलतं वाचू शकत नाही, भलतं सलतं पाहू शकत नाही जर तुम्हाला परमार्थी राहायचं असेल तर. पाहणं, ऐकणं, चालणं, बोलणं, काम करणं, फिरणं या सर्वाचा विवेक असणं गरजेचं आहे असं भगवद्गीता सांगते. युक्ताहार आणि युक्त विहार हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आहार ज्या युक्तीच्या परिमाणाने सेवन करावा त्याच परिमाणाने सर्व कर्म करावीत असं म्हटलेलं आहे. साधकाचं बोलणं मापितलिया बोली बोलीजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मितलिया पाऊली चालीजे असं ते म्हणतात. जे चालणं आहे ते मर्यादेमध्ये असावं. निद्रेही मानू दिजे अवसरे एकू आणि निद्रेला देखील योग्य मान द्यावा, वेळेवरी झोपावं आणि जेवढी आवश्यक आहे तेवढी झोप जरूर घ्यावी. त्याच्यापेक्षा जास्त झोप जर घेतली किंवा पडून राहिला निष्कारण कधी कधी काही काही मंडळी काम चुकवण्यासाठी पडून राहतात, खूप युक्त्या असतात, याचा शरीरावर विघातक परिणाम होतो, मनावर देखील विघातक परिणाम होतो, तसंच कार्यप्रवणतेमुळं झोप देखील बाजूला सारण्याची प्रवृत्ती असते, याचाही शरीरावर आणि मनावर विघातक परिणाम होतो। म्हणून ते असं म्हणतात, जागावे जरी जाहले तरी होवावे मितले, जरी जागरण करायचं झालं तरी देखील ते मर्यादितच पाहिजे आणि नेहमी नेहमी नको। अशा युक्त आहार विहाराने काय होतं, तर शास्त्र असं सांगतं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येतुलेनी धातु साम्य संचले, शरीरामध्ये धातु साम्य निर्माण होतं, कफ वात पित्त याचं एक संतुलन गरजेचं असतं, नाहीतर आज उठलो जरा डोकं दुखतंय, उद्या डोकं जरा जड झालंय, परवा जरा पोट अपसेट आहे, अशा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी जीवनामध्ये वारंवार घडतात तर त्या साधनेवर विपरीत परिणाम करतात। आपला आहार विहार चुकला की त्याचा शरीरावर होणारा परिणाम अटळ असतो। तसं इंद्रिय युक्तीच्या परिमाणामध्ये विषय सेवन जर करत राहिली तर विषय सेवन हे इंद्रियांना आवडतं, पण युक्तीच्या परिमाणामुळं केल्यामुळं मन संतुष्ट राहतं आणि परत परत विषयामध्ये खेचत नाही, कारण युक्तीची मुद्रा लावलेली आहे। बाहेरी युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आत आत सुख, अधिक सुख, अधिक सुख, अशा प्रकारचं सहज सुखी जीवन त्याचं होतं। तेथ सहजची योग उघडे नाभ्यासिता, विशेष अभ्यास न करता देखील योगाचा अभ्यास सुलभ होतो। म्हणजे जे काही बसतो तर मी काही फार करतच नाही अशी त्याची भूमिका असते। नाभ्यासिता याचा टोकाचा अर्थ घेऊ नका, म्हणजे अभ्यास न करता देखील योग जमतो असं ज्ञानेश्वर महाराजांना नाही म्हणायचं, पण आपण जणू अभ्यास काही करतच नाही आहोत असा उत्साह शरीरामध्ये दाटतो। जे मी बसू तर शकतो 3 तास, पण सांप्रत बसतोय 1.5 तास असं होतं, नाहीतर 45 मिनिटं बसतानाच मेटाकुटीला आलेला आहे अशी परिस्थिती उद्भवत नाही। योगाभ्यास करण्यासाठी सगळ्या शरीराची मनाची एकूण प्रवृत्ती निर्माण होते आणि योगाचा सुखे नैव अभ्यास घडण्यासाठी म्हणून उपयोग होतो। अजून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ध्यानाला उपयोगी असा जो आचार विचार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत, आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपू आत्मनहा, म्हणजे देहादी आत्मसंघ जो आहे त्यांनी आपल्या मूळ आत्म्याशी कसं वर्तन करावं याच्या संबंधी काही गोष्टी सांगून ठेवल्या। तसं ध्यानाची पूर्वतयारी म्हणून एक समत्वाचा अभ्यास असावा असं भगवंतांनी सांगितलं। हा समता तर भगवद्गीतेचा अतिशय परवलीचा शब्द आहे। अशा प्रकारे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये जे उपयुक्त असे यमनियम सांगितले त्याच्यातले हे 2 उरलेले आपण पुढच्या वेळेला बघू। या हे मी अशा करता सांगोपांग सांगतो आहे की स्वरूपानंद म्हणत असत की आस्थेची संज्ञा पुरे, एवढी सगळी तयारी करून आलेला शिष्य दुर्मिळच, तसा एखादाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटला तर भेटायचा, नाही तर भेटणारही नाही। म्हणून आस्था असलेला जो कोणी असेल त्यालाही ध्यान सांगावं, अनुग्रह द्यावेत असं स्वरूपानंदांनी स्वामीजींना सांगितलं। हे जरी खरं असलं तरी त्या आस्थेपोटी आलेल्या मंडळींना शास्त्र काय आहे आणि शास्त्रीय प्रयत्न कसे करायला पाहिजेत हे जर समजलं तर त्या अस्थेलाही उत्तम वळण मिळेल. असं असल्यामुळं ही ध्यानाची सांगोपांग माहिती आपल्या सगळ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल याच्यात काही शंका नाही. कारण आपण ध्यानाचा प्रयत्न तर करतोच आहोत, तो प्रयत्न अधिक चांगला होण्यासाठी आचार विचारापासून आपल्याला काय काय अजून करणं गरजेचं आहे तुम्ही तर जे सांगू ते करायला तयारच आहात. असं असल्यामुळं ही शास्त्रीयता देखील जर तुमच्या समोर एका योग्य प्रकाराने आली तर मला असं वाटतं की ते आपल्या साधनेकरता उपकारक ठरेल. अर्थात हे मागच्या वेळेला मी सांगितलं, हे जे गीतेनी सांगितलेले यमनियम आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ध्यानाची पूर्वतयारी कोणत्या गोष्टींनी होते याच्यामध्ये मी हे समत्व आणि उद्धरेत आत्मना आत्मानम हे सांगणार होतो. पण जे आधीचे सांगितलेले आहेत ते गुरुदेवांनी सांगितलेले माझ्या अचानक वाचनात आले आणि असं लक्षात आलं की किती सूक्ष्म विचार केला जाऊ शकतो. कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत, काही चौथ्या अध्यायात आले, काही 17व्या अध्यायात आलेले विषय असे देखील त्यांनी. ध्यानाकरता जीवन जर आवश्यक असेल तर भगवद्गीतेने काय सांगितलेलं आहे ते एकत्रित केलं. असं असल्यामुळं हे निरूपण ही गुरुदेवांची कृपाच आपण समजू. एरवी तसं जर पाहिलं तर या अंगाने विचार करता येतो म्हणून तर मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. पूर्वी होऊन गेलेल्या मोठ्या मोठ्या लोकांनी जे सांगून ठेवलं तर ते त्याचा जर अभ्यास केला तर आपल्या विचारामध्ये किती उत्कृष्ट भर पडते हे माझ्या लक्षात आलं. एक प्रकारे ही गुरुदेवांची कृपाच झाली असं मला वाटलं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 हरि. ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.